12-13 दिवस घरी झोपूनच होतो. बाबा काही चालचाल करत नव्हतं म्हणून हॉस्पिटलला न्यायच्या अगोदर 2-3 दिवस घरी गेलं. 5 दिवस हॉस्पिटलमध्ये गेलं. मला वाटलं त्याला चमक भाऊ वगैरे भरला असेल, त्याला गोळ्या त्याला देत होत, काहीच फरक पडलं नाही म्हणून ते दवाखान्याला नेलं. एम आर आय करू मग त्याचं ऑपरेशनचं होणार ते सांगू.
कमर दुखणं नाही दिवस नुसते असं हात ठेवून
गेले गेले की 3 दिवस 2 दिवसांनी फिरायला.